चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज गुरुवार 6 ऑगस्ट 2020। डोमेस्टिक मार्केट आज बाजारात मोठी हलचल नव्हती। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3260 रुपये ते 3290 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3300 रुपये ते 3340 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3251 रुपये ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3281 रुपये ते 3291 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $373.40 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $12.68 होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.958 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2915 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3149 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $41.97 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 362.12 अंकांनी वर येऊन 38025.45 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 98.50 अंकांनी वर येऊन 11200.15 अंकावर बंद झाला।